आकाशवाणी मुंबई गजेंद्र देवडा प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात अनेक प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल. सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांची बंडखोरी. भाजपाकडून सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी. यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांना तर मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार ए आर रहमान यांना जाहीर. आणि संपूर्ण कोकणात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. राऊत यांनी एकूण 3 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. राऊत यांच्यासोबत आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, वैभव नाईक तसंच मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते. रत्नागिरीत विनायक राऊत यांची प्रचारसभाही झाली. त्यांनी रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांचे दोन्ही जिल्ह्यांमधले नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान आज अमृत अनंत तांबडे यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला. या मतदारसंघात आतापर्यंत 3 उमेदवारांची 5 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिली. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार रोहित पवार उपस्थित होते. यानिमित्ताने धाराशिव शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत त्यांचे असंख्य समर्थक रणरथयात्रेत देखील सहभागी झाले होते. या मतदारसंघात आज महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील आणि अपक्ष उमेदवार मनोहर आनंद पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी आज अर्ज भरला. त्यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनीही आज अर्ज भरला. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही आज अर्ज भरला. कोल्हापुरातून काँग्रेस उमेदवार शाहू महाराज यांनीही आज उमेदवारी अर्ज भरला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. एक अपक्ष आणि एक काँग्रेसचा उमेदवार असे म्हणून त्यांनी अर्ज दिले. शुक्रवारपर्यंत काँग्रेसचा एबी फॉर्म मिळाला नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार विशाल पाटील यांनी केला आहे. कोरोना संकटानंतर जगातले अनेक देश आर्थिकदृष्ट्या संकटात आलेले असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या चाणक्य नीतीमुळे अर्थव्यवस्था मजबूत टिकून राहिली. त्यांनी सोलापूरसह राज्यात विकासाची गंगा गेल्या 10 वर्षात आणली आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापुरातल्या जाहीर सभेत केलं. भाजपानं सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली. गुरुवारी अर्ज भरणार असल्याचं आज त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. जनतेमध्ये भाजपाच्या हुकुमशाहीविरोधात प्रचंड रोष असून तो मतपेटीतून व्यक्त होणार असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी आज मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचार गीताचं अनावरण केलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकसभा निवडणुकीची लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी आहे. महाविकास आघाडी मजबूतीने मैदानात उतरली असून महाराष्ट्रात सर्व जागा जिंकू असं ते म्हणाले. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा होतील. लवकरच जाहीरनामा किंवा वचननामा आणू असं त्यांनी सांगितलं. सांगलीची जबाबदारी काँग्रेसची आहे. त्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी रोखावी असं ते म्हणाले. यावेळी पक्षाचे नेते खासदार संजय राऊत, दिवाकर रावते, राजन विचारे, विनोद घोसाळकर आदी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. प्रदीर्घ संगीत सेवेसाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार ए आर रहमान यांना प्रदान केला जाईल. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आज यंदाच्या पुरस्कारांची घोषणा केली. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारामध्ये नाट्य चित्रपट सेवेसाठी अशोक सराफ, चित्रपट पद्मिनी कोल्हापुरे, संगीत रूपकुमार राठोड, पत्रकारिता भाऊ तोरसेकर, नाट्य अतुल परचुरे, उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी रणदीप हुडा, इत्यादींना विशेष पुरस्कार जाहीर झाले आहेत. 2023-24 या वर्षाकरता उत्कृष्ट नाट्य निर्मितीसाठी मोहन वाघ पुरस्कार गालिब या नाटकाला, समाजसेवेसाठी आनंदमयी पुरस्कार दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल, तर साहित्यसेवेसाठी वाघविलासिनी पुरस्कार मंजिरी फडके यांना जाहीर झाला आहे. येत्या 24 तारखेला मुंबईत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या हस्ते या मानकऱ्यांना पुरस्कार प्रदान केले जातील. केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा 2023 अंतिम निकाल जाहीर केले आहेत. त्यात आदित्य श्रीवास्तव पहिला, अनिमेष प्रधान दुसरा, तर दोनुरू अनन्या रेड्डी तिसऱ्या क्रमांकावर आहे. आदित्य श्रीवास्तव हा आयआयटी कानपूरचा विद्युत अभियांत्रिकी पदवीधर आहे. या परीक्षेला 6 लाखापेक्षा जास्त उमेदवार बसले होते. आयोगानं एकूण 1016 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. त्यात 352 मुलींचा समावेश आहे. पहिल्या 25 जणांमध्ये 10 मुलींचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यशस्वी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. आगामी काळात या सर्वांचे प्रयत्न देशाच्या भविष्याला आकार देतील असा विश्वास त्यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केला आहे. ज्यांना अपेक्षित यश मिळू शकलं नाही, त्यांच्या प्रवासाचा हा शेवट नाही, त्यांची गुणवत्ता झळाळून उठेल अशा संधीची समृद्धी भारताकडे आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. इस्रायल इराणमधल्या संघर्षामुळे देशातल्या शेअर बाजारात आजही मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 456 अंकांनी घसरून 72,944 अंकांवर बंद झाला. निफ्टी 1,625 अंकांनी घसरून 22,148 अंकांवर बंद झाला. मुंबई मेट्रो रेल्वेशी संबंधित काम करणाऱ्या 5 कंत्राटदारांनी सुमारे 326 कोटी रुपयांचा मालमत्ता कर न भरल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेनं त्यांना 7 दिवसांची अंतिम नोटीस दिली आहे. या कंत्राटदारांना पालिकेनं गेल्या महिन्यात नोटीस जारी करत 21 दिवसाच्या आत कर भरणा करायला सांगितलं होतं. मात्र या कालावधीत कंत्राटदारांनी कर भरणा न केल्यामुळे आता 7 दिवसांची अंतिम नोटीस जारी केली आहे. या कालावधीत कर भरला नाही तर त्यांच्याविरुद्ध मालमत्तेवर टाच आणि जप्तीची कारवाई केली जाईल असं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढवण्याच्या दृष्टीनं जिल्हा प्रशासनानं विविध उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज जिल्ह्यातील ऑटोरिक्षा संघटनेच्या सहभागानं शहरात मतदान जनजागृती करण्यात आली. गडचिरोलीतल्या संवेदनशील आणि अतिसंवेदनशील अशा 68 मतदान केंद्रावरचे 72 निवडणूक पथकातले 295 मतदान अधिकारी आणि कर्मचारी आज मतदान केंद्रावर रवाना झाले. चित्रपट अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी काल पोलिसांनी 2 आरोपींना गुजरातमधून अटक केली. न्यायालयानं त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. विक्की गुप्ता आणि सागरपाल अशी अटक केलेल्यांची नावं आहे. नाशिक शहरात स्वाईन फ्लूचे 2 रुग्ण आढळले तर सिन्नर तालुक्यातल्या दातलीमध्ये स्वाईन फ्लूमुळे एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ तानाजी चव्हाण यांनी दिली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांचा सामना होणार आहे. कोलकाता इथं इडन गार्डन मैदानात थोड्याच वेळात म्हणजे 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मुंबई ठाणे रायगडसह संपूर्ण कोकणात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई ठाणे आणि रायगडमध्ये काल आणि आज उष्णतेची लाट होती. नवी मुंबईत रबाळेत 42 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. ठाण्यात 41 अंश सेल्सिअस, सांताक्रूझ भागात 37.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान होतं. राज्यात मालेगाव इथं 42.6 अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी गारांसह पाऊस पडला तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 3र्या टप्प्यासाठी राज्यात अनेक प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल. सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांची बंडखोरी. भाजपाकडून सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी. यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांना, तर मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार ए.आर. रहमान यांना जाहीर. आणि संपूर्ण कोकणात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. Thank you.